हेलो
हेलो मैडम, बोलते हैं ना? मैडम विशाल बोलत आहे मी, परांजपे स्किन्स कडून, ट्रायडंट टावर्स. मॅडम, मग तुम्ही इन्क्वायरी केली होती फ्लॅट संदर्भात, त्यासाठी कॉल केला. बर, पुढच्या महिन्यात काय रिक्वायरमेंट आहे मॅडम तुमची? 1 BHK आहे का? ओके, साईट व्हिजिट कधी करता येईल मॅडम तुम्हाला? मग ओके, पुण्यात नाहीत का तुम्ही आता राहायला? ओके ओके, ठीक आहे, चालेल.